श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. चांगदेव पासष्टीच्या 51 ओव्या घेऊन झाल्यात. 51वी ओवी डोळ्याची भूमिके, डोळा चित्र होय कौतुके, आणि तेणेची तो देखे न दंडळीता. डोळ्याचे चित्र डोळ्यावरच काढले आणि डोळाच ते पाहत आहे आणि चल विचल न होता ते दृश्य पाहत आहे. चांगदेव महाराजांशी होणारी ज्ञानेश्वर महाराजांची अपूर्व आणि आगळी वेगळी भेट हा डोळ्यांचा दृष्टांत घेऊन मागच्या ओळीमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. आज 52व्या ओळीमध्ये काय सिद्धांत येतो आणि ज्ञानदेव माऊली चांगदेव महाराज यांच्या भेटीला कशा प्रकारची भेट किंवा इतर कोणत्या उपमानांनी माऊली नटवणार आहे हे आपण 52व्या ओळीमध्ये पाहूया. सुरुवात करूया आजचा भाग. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय. तैसी उपजता गोष्टी न फुटता दृष्टी, मी तू विण भेटी माझी तुझी. तैसी उपजता गोष्टी, म्हणजे तसे काही गोष्टी उपजाव्यात, उपजाव्यात म्हणजे बोलाव्यात. न फुटता दृष्टी म्हणजे पाहण्यासाठी दृष्टी फुटतच नाही किंवा दृष्टी बाहेरच येत नाही किंवा दृष्टीला असं वाटतच नाही की आपण पाहावं. मी तू विण भेटी माझी तुझी, तुझी आणि माझी ही भेट मीपणा किंवा तूपणा या शिवाय आहे, या व्यतिरिक्त आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना सांगत आहे की तुझ्याकडे पाहत असताना काही बोलायला जावे तर ते दृष्टीला अगम्य होते, म्हणजे दृष्टीच्या आवाक्यात ती येतच नाही, ते सापडतच नाही. कळत नाही अशी मी आणि तू यांच्याशिवाय तुझी आणि भेट माझी अशी भेट आहे. व्यवहारामध्ये भेट होण्यासाठी मी आणि तू हे दोन भिन्न माणसं किंवा दोन भिन्न व्यक्ती असाव्या लागतात, तेव्हा व्यवहारामध्ये भेट घडत असते. आणि भेटीसाठी मनामध्ये काही लक्ष्य हेतू असा असावा लागतो. काही ऑब्जेक्टिव्ह असेल तर भेट घडते, ऑब्जेक्टिव्ह नसेल तर मग भेट कसली. आणि आताच्या या स्वार्थी जगामध्ये तर एकमेकांना भेट देणे म्हणजे स्वार्थापोटीच आहे. एरवी तर कोणी कोणाशी भेटायला, कोणी कोणाशी गप्प मारायला सुद्धा तयार नाही. अनोळखी जगा अनोळखी ठिकाणी कोणी कोणाशी बोलायला सुद्धा तयार नाही. आणि भेटीसाठी मनामध्ये काही जर लक्ष नसेल किंवा ऑब्जेक्टिव्ह नसेल, एम नसेल, तर जर कोणी बोलला तर त्याला वेड्यात काढतात लोक. तर भेटीसाठी दृष्टीने एकमेकांना पाहणे आवश्यक असते. भेटीत काही बोलणे चालणे हे घडत असते. सर्वसामान्य माणसाला अशी भेट घडली म्हणजे मग समाधान वाटते, नाहीतर तो मला भेटलाच नाही, तो माझ्याशी बोललाच नाही, अशा कंप्लेंट्स सुरू असतात, तक्रारी सुरू असतात. आणि काही लोकांना तर अजीब पूर्ण सवयच असते, त्यांना असं वाटते की प्रत्येकाने माझ्याकडे यावं, माझ्याशीच बोलावं, माझ्याशी भेटावं, सर्वांनी लहानपण पत्करून मला मोठेपणा द्यावा. अमानित्वाच्या विरुद्ध असलेला हा गुण आहे. मानासाठी भुकेलेला माणूस नेहमी हाच विचार करतो की त्यांनीच मला फोन करावा, त्यांनीच मला भेटायला यावं, त्यांनीच मला नमस्कार घालावा, त्यांनीच माझी चौकशी करावी. सर्वसामान्य माणसाला अशी भेट घडली म्हणजे मग समाधान वाटते, आनंद होतो. पण माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव महाराजांची ही जी भेट पत्राच्या माध्यमातून होत आहे, ही मोठी विलक्षण भेट आहे. या भेटीत दोन व्यक्ती नाहीत, ते एकमेकांसमोर नाहीत, त्यांचे बोलणे पाहणे देखील नाही, त्यांना त्यांच्यामधला मी आणि तूपणा पण नाही. तरीही पत्राच्या माध्यमातूनच सही, पण ही अशी भेट शाश्वत आनंदाची आणि सुखाची भेट आहे. मग अशा या भेटीमध्ये हा शाश्वत आनंद आणि हे सुख हे कशामुळे होत आहे? त्याचं कारण असं की आत्माच आत्म्यामध्ये समरस होत असतो. आता आपण तर या पातळीचे नाही आहोत, पण आपल्यासारख्या लोकांना सुद्धा कधी कधी हा अनुभव येत असतो. काही लोकांशी आपलं काही घेणं देणं नसतं फारसं, पण ती लोकं आपल्या जवळ आली किंवा आपल्याकडे त्यांनी एक दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला आनंद होतो खूप. काही लोकांशी मुद्दाम भेटावं असं वाटतं, काही कारण नसताना, काही अपेक्षा नसताना, काही काम नसताना त्यांची भेट घ्यावी, त्यांच्या जवळ जावं, त्यांची चौकशी करावी असं वाटत असते. आणि काही नाही झालं तरी त्यांच्या शेजारी जरी बसलो आपण तरी आनंद होतो. हा आनंद आत्म्याला होतो. तर आत्माच आत्म्यात समरस होत असतो. माऊली ज्ञानेश्वर महाराज आत्मस्वरूप आहे आणि ते चांगदेवांच्या आत्मस्वरूपाकडे पाहत आहेत, आणि ते पाहताना आत्माच आत्मस्वरूपात जातो. आत्म्याने आत्म्याला आलिंगन देणे आहे, कारण आत्मे हे दोन वेगवेगळे नाहीत, तो एकच आत्मा आहे. आत्मा तर एकच आहे आणि एक किंबहुना एकमेव अद्वितीय असा आहे. एकमेव अद्वितीय असा तो आत्मा आहे. आत्म्यामध्ये खंड, भाग, तुकडे हा प्रकार नाहीत. तो अखंड, सलग, सूक्ष्माहून सूक्ष्म असा आहे. दृष्टीला तो गोचर नाही, दृष्टीला तो अगोचर आहे. तो दिसत नाही, पण त्याच्यामध्ये नित्य आनंद, नित्य सुख, ज्ञान सौंदर्य, अमृताची गोडी अशी भरलेली असते. अशी ही आत्मस्वरूपाची आत्मस्वरूपाशी होणारी भेट ही अखंड आहे. वास्तविक आपण सर्व देहाने, मनाने, बुद्धीने भिन्न असलो, वेगवेगळे दिसलो, तरी आत्मदृष्टीने सदैव जुळलेलेच आहोत. आता इथे थोडा विचार करून पाहायची गरज आहे. सुशिक्षित, अशिक्षित, सवर्ण, अवर्ण, शेतकरी, अधिकारी, अपराधी, तर संत महात्मे, हे सगळे एक्स्ट्रीम प्रकार आहेत, एक्स्ट्रीम कॉर्नर्स आहेत सोसायटीचे. सोसायटीचे एक्स्ट्रीम कॉर्नर असून सर्वांचे कार्य निरनिराळ्या प्रकारचे, सर्वांचे गुणभेद आहेत. कुणामध्ये तामसी गुण अधिक, तर कुणामध्ये सत्वगुण अधिक, कुणामध्ये राजसी गुण अधिक, निरनिराळ्या गुणांनी बांधलेले आहेत. तरी मात्र परमात्म्याने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये एक माणूस दुसऱ्या माणसापेक्षा वेगळा आहे. एक ब्रॉड ग्रुप आपण तयार करू शकतो, पण त्या ग्रुपमध्ये सुद्धा इतकी डायव्हर्सिटी आहे, इतकी विलक्षण भिन्नता आहे, की एक हा दुसऱ्यापासून पूर्णपणे निराळा असतो. आणि फिनोटिपिकली, हे तर जेनेटिकली तर झालंच, पण फिनोटाईपच्या पद्धतीने फिनोटिपिकली जर पाहिलं तर एका माणसाच्या अंगठ्याचे चिन्ह दुसऱ्यापेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. म्हणून युनिक आयडेंटिटी ज्याला म्हणतो आपण, ते अंगठ्यावरून किंवा डोळ्यांच्या बुबुळावरून हे पूर्णपणे आयडेंटिफाय करता येते. हे भिन्नत्व, इतकं सगळं भिन्नत्व. समजा यावेळी भारत देशाची लोकसंख्या 145 कोटी असेल, जगाची तर जाऊ द्या पण भारताबद्दल बोलू, भारताबद्दलचा तेवढा जर विचार केला तर या 145 लोकसंख्येमध्ये, जनसंख्येमध्ये 145 कोटी प्रकारचे फिंगरप्रिंट्स आणि तितकेच आयप्रिंट्स आणि तितक्याच युनिक आयडेंटिटी आहेत आणि त्या पुढेही येत आहेत. इतकं सगळं असून महत्त्वाची गोष्ट की प्रत्येकामध्ये आत्मा मात्र एकच आहे. जसं दिवा, एक दिव्याची ज्योत पेटवली तर ती फुलवात असेल, एक वातीचा दिवा असेल, एक कंदिलातली वात असेल, कुठे काठी पेटत असेल किंवा कुठे आग लावलेली असेल, प्रत्येक ठिकाणी अग्नी हा अग्निरूपाने एकसारखा असतो. वैज्ञानिकदृष्ट्या त्या अग्नीमध्ये 3 प्रकारच्या लेयर असतात. आतली जी सर्वात आतली लेयर ते निळ्या रंगाची असते, त्याच्यावरती मग पिवळंपण असते आणि सर्वात वरती लाल पिवळेपणा असतो. अशा ज्या लेयर्स असतात या प्रत्येक दिव्यामध्ये एकसारख्या असतात. त्याची आभा, जिथे जिथे आग आहे तिथे तिथे जी आभा जी आहे ती सारखी आहे. तसा आत्मा सर्वांच्या ठाई एकच आहे. एकाचा आत्मा आणि दुसऱ्याचा आत्मा हे 2 वेगवेगळे शरीर जरी असले, चोराचा आत्मा आणि सज्जनाचा आत्मा हे 2 चोर आणि सज्जन हे 2 निरनिराळे शरीर जरी असले, पण त्यामधला आत्मा हा एक असतो. जीव आणि शरीर निरनिराळे असू शकतात पण आत्मा हा एक आहे. तर असा जो आत्मा, वेगळे दिसले तरी आत्मदृष्टीने सदैव हे जुळलेले असतात आणि हीच खरी भेट असते. ज्यांना ही कळते आणि जे या पद्धतीची भेट घेतात त्याला सिद्ध भेट म्हणतात. मौली ज्ञानेश्वर महाराजांची आणि चांगदेवांची भेट ही या सिद्ध भेटेत मोडणारी भेट आहे. या भेटीमधील आनंद आपल्याला अनुभवता येत नाही. तो आनंद आपल्याला माहीत नसल्याने, त्याचे ज्ञान नसल्याने आपले सर्व व्यवहार इंद्रियजन्य विषय आणि इंद्रियाच्या भोगातून चाललेले असतात. त्यामुळे खरा आनंद काय असतो हे आपल्याला माहीतच नाही. या ग्रुपवर बरेचदा आपण चर्चा केली, सुख आणि आनंद याच्यामध्ये फार फरक आहे. खरा आनंद, आत्मानंद, ज्ञानानंद, स्वरूपानंद, हा जो आनंद आहे सत्स्वरूपाचा, या आनंदामुळेच मी आणि तू असा भेदातील व्यवहार, या आनंदामध्ये मी आणि तू हा भेदमय व्यवहार संपून जातो आणि हा अभेद आनंद असतो. आणि या अभेद आनंदामुळे ती अप्रतिम अशी भेट होत असते. आत्म्याच्या बाबतीमध्ये भेद हा कुठे काही शिल्लकच राहत नाही, कारण आत्मा सर्वत्र एकच आहे. त्यामुळे आत्मभेटीतील चिरंतन आनंद टिकणारा म्हणून तो परम आनंद, तो आम्हाला कधीच लाभत नाही, कारण आपण त्या प्रकारच्या दृष्टीने, त्या आनंदाच्या हेतूने, दृष्टीने भेटतच नाही. आपलं तर भेटीमध्ये काही ना काही एम असतो, काही ना काही स्वार्थ असतं, काही ना काही अपेक्षा असतात. आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये मिळणारे सुख हे भासमान सुख असते, तो काही खरा आनंद नसतो. हे सुख भासते आणि बहुधा ते शरीराला आणि जीवाला घडत असते. आत्म्याला होणारा आनंद हा कधी कधीच आपल्याला लाभत असतो. आणि म्हणून आपल्या ज्या भेटीत जे सुख मिळते आपल्याला ते तात्कालिक असते आणि तेवढ्या तात्पुरतं ते तितक्या वेळासाठी असते. पण खरा आणि शाश्वत परमश्रेष्ठ असा आत्मानंद ह्या आत्म्याशिवाय कुठेच मिळत नसतो आणि तो कुठेच मिळणारा नसल्याने त्याची आम्हाला जाणीव आणि ज्ञान नसते. कधी कधी एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर निसर्गरम्य स्थळी निसर्गाच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे बसावं असं वाटतं, तिथून उठूच नाही असं वाटतं. नदी वाहत असेल, तलाव किंवा सरोवर असेल, सुंदर वृक्ष वेली असतील, अवतीभोवती सुंदर दृश्य असेल, छान गारगार गवत असेल, हळू मंद वारा वाहत असेल, अशा ठिकाणी खूप मन लागतं, बसावं असं वाटतं. आणि त्या ठिकाणी आत्मा प्रकृतीशी समरस होऊ इच्छितो, समरस होऊ पाहतो आणि म्हणून तो आत्म्याला आत्मलाभ व्हायला लागतो, म्हणून तिथं बरं वाटतं. काही देवळांमध्ये खूप चांगले व्हायब्रेशन्स असतात, तिथे बसावंसं वाटतं, उठूच नाही असं वाटतं. या ज्या गोष्टी कधी कधी आपल्याला घडतात आपल्यासोबत, त्यावेळी आपल्या आत्म्याला आनंद होत असतो. तो छोट्या पातळीचा असे का असे ना का, तरी पण तो आत्मानंद असतो. सारे जीवन विषय आनंदासारख्या शुष्क कोरड्या आणि अतृप्त ठेवणाऱ्या आनंदामध्ये निघून जाते, तो काही खरा आनंद नसतो. तसे आपले जीवन जाऊ नये आणि म्हणून परमार्थाकडे वळायला पाहिजे. संतांची संगती ही याचा पाया आहे. संतांच्या संगतीमध्ये, सद्गुरूच्या संगतीमध्ये ईश्वर प्राप्ती व्हायला पाहिजे आणि संतांच्या सद्गुरूंच्या संगतीमध्येच ईश्वर प्राप्ती होत असते. ईश्वर प्राप्ती म्हणजे काय? ईश्वर पायाने चालत येऊन भेटत नाही आपल्याला. तर या शरीरामध्ये वास करत असलेला आपला आत्मा, त्याची आपली ओळख पडते आणि तो आत्मा जेव्हा परमात्मा वस्तूकडे पाहू लागतो, परमात्मा वस्तूचा शोध घेऊ लागतो आणि हळूहळू हळूहळू करता करता ज्यावेळी त्या विश्व चैतन्याशी तो एकरूप होतो, तर मग त्याला हा आनंद भोगायला मिळतो. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला, तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग. संत दर्शने हा लाभ, तर संत दर्शनामुळे हा लाभ होतो, कारण पद्मनाभ जोडीला, त्याच्यामुळेच तो पद्मनाभ जोडला जातो. पद्मनाभ मणी नाही, तर पद्मनाभ त्या परमपुरुषाला म्हटलेला आहे, त्या परमात्म्याला म्हटलेला आहे. एरवी त्या परमात्म्याला प्राप्त करणे शक्य नाही, त्याला धरताही येत नाही, त्याच्यापर्यंत पोचताही येत नाही. पण या संत दर्शनांच्या लाभामुळे, त्या संत वाक्यांमुळे, त्या संतांच्या संगतीमुळे, त्यांच्या ठिकाणी अनकंडिशनल सरेंडर केल्यामुळे आपण त्या संत दर्शनाचा लाभ घेऊ शकतो. अनेक संतांनी, अनेक ऋषी मुनींनी या गोष्टी वारंवार सांगितलेल्या आहे आणि अलीकडच्या काळात संतांचं काम नुसतं परमार्थ दर्शन इतकं नसून फार सुंदर प्रबोधन करून समाजाला पुढे घेऊन जाण्याची सुद्धा त्यांनी तयारी दाखवलेली आहे. संत तुकडोजी महाराज यांनी सरळ साध्या शब्दांमध्ये समाजाचं प्रबोधन केलं. गाडगेबुवा गाडगे महाराज यांनी स्वच्छतेचे धडे शिकवून रंजल्या गांजल्यांची सेवा करा म्हणजे ती परमात्म्यालाच तुमची सेवा प्राप्त होईल, अशा पद्धतीने समाजाचं प्रबोधन केलं. हे निरनिराळे मार्ग आहेत. शेवटी आपला आत्मा हा परमात्म्याचा अंश असून तो आपल्या आतमध्ये स्थित आहे. देव बाहेर कुठे नसून तो आपल्या आतमध्येच आहे. आपल्या अवतीभोवती जे गोर गरीब रंजले गांजले पीडित कष्टात पडलेले हे जेवढे काही आपल्याला दिसतात ते सर्व त्या आत्म्याचेच निरनिराळे एक्सप्रेशन्स आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा तोच आत्मा तसाच भरलेला आहे जसा आपल्यात आहे. ही 52वी ओवी ज्याच्यामध्ये तैसी उपचता गोष्टी न फुटता दृष्टी मी तू विन भेटी माझी तुझी. तुला वेगळं पाहण्यासाठी तुला वेगळं पाहावं अशी माझी दृष्टीच नाही किंवा दृष्टी फुटतच नाही. आणि काही गोष्टी बोलाव्यात तर बोलाव्या कशा, कारण त्या बोलण्यासाठी फिजिकल बॉडी असेल तर त्या बोलायचं घडेल. पण इथे आत्माच जर आत्म्याला भेटत असेल तर मग शब्द नाही, तिथे अक्षर नाही, तिथे नाद नाही, तिथे ध्वनी नाही, तिथे चर्चा नाही, तिथे वार्ता नाही. तू आणि मी वेगवेगळे म्हणून नाहीच. अशी ही सुंदर ओवी इथे थांबायच्या आधी आज परत एकदा या ओवीचा उच्चार करू. तैसी उपजता गोष्टी न फुटता दृष्टी मी तू विण भेटी माझी तुझी. तसे काही गोष्टी उपजाव्यात म्हणजे बोलाव्यात, पाहण्यासाठी दृष्टी फुटतच नाही म्हणजे बाहेरच येत नाही. तुझी आणि माझी ही मीपणा आणि तूपणा टाकलेली अशी भेट आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.